ダムバンドゥアニバギニのジャイリン。What a beautiful moon.
किते सुंदर चंद्रा है.
It's a full moon.
पूर्ण चंद्रा है.
So, in the tradition of Buddhism, full moon day is a very special day.
बौद्ध परंपरेमध्ये जेव्हा पौर्णिमा असते तो अतिशय महत्त्वाचा दिवस असतो.
Because the Buddha is like the full moon.
कारण बुद्ध हा पूर्ण चंद्रासारखा आहे.
We're just like the new moon, just appearing.
आपण आता अगदी नवीन चंद्र जेव्हा त्याची सुरुवात होते त्याच्यासारखे आहोत.
But the moon waxes stronger and stronger.
आणि मग चंद्र हळूहळू कलेकलेने वाढत जातो.
And the Buddha is like the full moon.
आणि मग बुद्ध असा पूर्ण चंद्रासारखा असतो.
So we need to become like the full moon ourselves.
आपण सुद्धा या पूर्ण चंद्रासारखे झालो पाहिजे.
We need to become completely rounded and pure and brilliant.
तर पूर्णपणे आपण गोलाकार झालो पाहिजे, पूर्णपणे आपण परिशुद्ध झालो पाहिजे.
But you notice also the moon shines on everybody.
परंतु आणखी एक बाब आहे, चंद्र हा सर्वांवर प्रकाशमान होत असतो.
The moon doesn't send out its moonbeam saying for आपले लोक.
तर चंद्र असा विचार करीत नाही की केवळ आपल्या लोकांवर त्याचा प्रकाश पाठवावा.
The moon just shines its beams on everybody.
तर चंद्र हा सर्वांवर सारखा प्रकाशमान होतो.
For the moon सर्व लोक आपले लोक आहे.
चंद्रासाठी सर्वच लोक आपले लोक आहे.
So when we see the moon, when we see the full moon, we should think of these two things.
जेव्हा आपण चंद्र पाहतो, पूर्ण चंद्र पाहतो, तेव्हा या बाबीचा आपण विचार केला पाहिजे.
The full moon is like the full moon of enlightenment.
पूर्ण चंद्र जसं पूर्ण बुद्धत्व असतो तशासारखा आहे.
And we should be growing, waxing like the full moon.
आपण सुद्धा चंद्रासारखं कलेकलेने वाढत गेलो पाहिजे.
And we should let our light fall on all beings.
आणि मग अशा प्रकारे आपला जो काही प्रकाश आहे सर्व प्राणी मात्रांवर आपण पसरवला पाहिजे.
Now I forgot to say something yesterday. I was so much enjoying the music beforehand, something went out of my mind.
आता आधी संगीताचा मी एवढा आनंद घेतला की एक गोष्ट माझ्या डोक्यातून निघून गेली.
Yesterday was a special day.
कालचा दिवस हा विशेष दिवस होता.
Now you might be thinking, well, maybe Subhuti is becoming a Christian again.
कदाचित तुम्ही असा विचार कराल की आता सुबुती परत ख्रिश्चन धर्माकडे वळले की काय.
Because of course for Christians Christmas day is a very important day.
कारण ख्रिश्चन लोकांसाठी क्रिसमस डे हा अतिशय महत्त्वाचा असतो.
And it was a day I used to enjoy very very much as a child.
आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा हा दिवस मी अतिशय त्याचा आनंद घेत होतो.
On Christmas day in England anyway everybody's very very happy.
इंग्लंडमध्ये या दिवशी सर्वजण अतिशय आनंदी असतात.
And there's a great feeling of fellowship, of brotherhood and sisterhood.
आणि एकमेकांशी अतिशय बंधुभाव ते त्यावेळेस बाळगत असतात.
So yes, yesterday was Christmas day.
तर कालचा दिवस जो आहे तो नाताळाचा होता.
But that's not what I was thinking of.
परंतु मी त्याचा काही विचार करीत नव्हतो.
I was thinking that it's on Christmas day that Baba Saheb performed two very very important actions.
तर या नाताळाच्या दिवशी बाबासाहेबांनी दोन अतिशय महत्त्वाच्या अशा बाबी केल्या होत्या.
So let me remember them now even though I forgot them yesterday.
जरी काल मी विसरलो तरी आता मी ते आठवू इच्छितो आहे.
So first of all it was on Christmas day that Babasaheb burned the Manusmriti.
तर पहिली बाब म्हणजे या नाताळाच्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं.
So that was the day when he really decided to leave behind the old religion.
तर हा दिवस होता ज्या दिवशी बाबासाहेबांनी ठरवलं होतं की जुना जो काही धर्म आहे तो धर्म टाकून दिला पाहिजे.
So it was a great day for India.
आणि भारतासाठी फार मोठी बाब होती.
The first time that somebody like him from that background had dared to throw aside the Manusmriti.
अशी ही व्यक्ती होती ज्यांची पार्श्वभूमी अशा प्रकारची असताना त्यांच्यामध्ये धैर्य होतं की अशा प्रकारे त्या ग्रंथाचं दहन करणं.
It was one of the most important days in modern India.
आधुनिक भारतामध्ये हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.
It was the day when freedom was declared.
तर हा दिवस आहे जिथे स्वातंत्र्याचा म्हणजे घोषणा करण्यात आली.
But then in 1954 another thing happened on Christmas day.
आणि मग 1954 साली या नाताळाच्या दिवशी आणखी काही गोष्टी घडल्या.
बाबासाहेब installed a statue of the Buddha in the Vihara at Dehu Road.
बाबासाहेबांनी देहू रोड येथील बुद्धविहारामध्ये बुद्ध रूप तिथं प्रस्थापित केलं.
So that was the point when he really began to revive Buddhism in India.
आणि तो क्षण होता त्या क्षणापासून त्यांनी भारतामध्ये
That was the first time really when he publicly made it clear that he was going towards the Buddha. So those are two very important landmarks in Indian history. And I have to say, much more important than Christmas Day. So I'm very glad to have remembered these things tonight, even though I forgot to say them yesterday. It's very important indeed that we remember our history. Baba Sahib said, if we don't know history, we can't make history. If we don't remember history, we can't make the future. So, we've done our bit of remembering. We've done our bit of remembering tonight. And we're doing it so that we can make history. Because this, remember, is a training camp for the Dhamma Revolution. We're going to change, we're going to participate in the change of India through the Dhamma. And we're going to be carrying out Baba Saheb's work. We're following in Baba Saheb's footsteps. And this is our fourth night, this is our fourth step. Tonight we're going very deep indeed. And it's going to be quite tough going. So I hope that you're all ready, I hope you're full of energy. And I hope that you're going to be following in Baba Saheb's footsteps this next step. So you remember that we're looking at the fourfold action plan. There are four parts to it. Cultivating our own minds. Working on ourselves. We are the ones that we can change. We have to be an example to everybody else. Then secondly, we're going to be looking at forming Sangha. Creating for ourselves a supportive community. Without that community, we're on our own and we can't make changes. Thirdly, we're going to be looking at sharing Dhamma with all others in India. And fourthly, we're going to be looking at helping those who are suffering. And by the time we finish these 10 talks, you should all have lots and lots of material to work with. And let me remind you that if you miss anything, all the talks are available both on in sound and in video. And you can use them as a training course for yourself and others. So, the last two nights we've been looking at cultivating ourselves. Working on ourselves. We've been looking at Shila and Samadhi. We've seen that Shila consists essentially in developing an attitude of loving kindness, of care for all life. And we practice it by reflecting on the precepts. And then last night we looked at samadhi. And we looked at meditation and what it does. So we were asking at the end of each session, what about you? Do you agree with what I'm saying? Do you agree that you need to work on Shila? Do you agree you need to work on Samadhi? How are you going to put it into practice? This is what I've been asking you. I suggested that when you got home, you talked to your friends, you thought about it, and you decided what you were going to do. I hope you've all got a clear idea of what you're going to do about Shila and Samadhi. Because if you don't have a clear idea of what you're going to do, you won't do anything. I know this myself. If I don't really make clear what I'm going to do, I don't do anything. If you want to achieve something, you need to think about it. You need to have a proper plan. If you're going to pass an exam, you need to see what the syllabus is and decide how you're going to study it. If you want to be like the full moon of enlightenment, you've got to have a plan, you've got to have an idea of what you're going to do. So if you haven't thought about Shila and Samadhi last night or the night before, please think about it tonight. But we're now going to go one step further in the threefold way. We're going to look at prajna. And we're going to see what prajna is. And that's very difficult indeed. And having seen what prajna is, we're going to see how we can develop it and what each of us can do to develop it. Prajna is the Buddha's vision. It's what the Buddha sees. The Buddha sees things with the eye of prajna. Wherever he looks, he sees the truth. Whatever he looks at, he sees as it really is. Now the wonderful thing about the Buddha Dhamma is that whatever the Buddha does, you can do. In so many other religions, well, Bhagavan is up here, up there, you're down here. All you can do is say, oh Bhagavan, save me. I'm just a chota admi. I can't do anything. You are so great, so wonderful. Just save me. But in the Buddha Dhamma, anything the Buddha is, we can be. It's not a mouse religion, it's a lion religion. It invites us to be lions. So if the Buddha sees with prajna, we can see with prajna. Not sometime in another lifetime in heaven.
असं नाही की आता एखाद्या दुसऱ्या जन्मामध्ये कुठेतरी स्वर्गामध्ये असं घडणार आहे.
नॉट समडे इन अ न्यू लँड,
किंवा एका नवीन भूमीमध्ये कुठेतरी असं घडेल.
हियर नाउ इन मुंबई,
इथे आताच या मुंबईमध्ये
वी कॅन ओपन आवर आयज अँड सी विथ द आयज ऑफ प्रज्ञा.
तर आपण आपले डोळे उघडून प्रज्ञेच्या डोळ्याने आपण पाहू शकतो.
सो प्रज्ञा इज द आय ऑफ द बुद्धा.
तर प्रज्ञा हा बुद्धाचा चक्षु आहे, बुद्धाचा डोळा आहे.
सो व्हॉट इज प्रज्ञा?
मग प्रज्ञा काय आहे?
मुझे मालूम नाही. आय डोंट नो.
मला माहिती नाही.
आय कांट से.
मी काही सांगू शकत नाही.
यू कांट रिअली से व्हॉट प्रज्ञा इज.
प्रज्ञा काय आहे हे सांगता येत नाही.
इट्स अ बिट लाईक टॉकिंग टू अ ब्लाइंड मॅन.
जसा एखादा माणूस आंधळा आहे आणि त्याच्याशी आपण बोलत आहोत तसा त्याचा अर्थ.
Somebody who's been blind from birth.
अगदी जन्मापासूनच तो आंधळा आहे.
And he says to you, well, what is the color orange?
मग तो तुम्हाला विचारतो की हा जो ऑरेंज कलर आहे तो कसा असतो.
Well, you think about it. How would you explain to somebody who's never seen color what orange is?
आणि मग ऑरेंज हा रंग कसा असतो, ऑरेंज कसा आहे तर त्याला माहिती नसतं, त्याला तुम्ही कसं स्पष्ट करणार?
He hasn't got any words for it.
त्याच्याकडे त्याच्यासाठी कुठला शब्दच नाही.
So in a way it's the same with prajna.
तर एका अर्थाने प्रज्ञा अशीच असते.
Prajna is beyond words.
प्रज्ञा ही शब्दा पलीकडे असते.
Prajna isn't an intellectual understanding.
प्रज्ञा म्हणजे केवळ आपली बौद्धिक समज नव्हे.
It's not a theory about life.
तर जीवनाबद्दलचं काही एखादं सूत्र नसतं.
It's a way of seeing, a way of understanding.
तर पाहणं आणि आपण जे काही समजतो असा तो दृष्टी असतो.
And in the end, prajna has to be experienced for yourself.
आणि सत्य शेवटी तुम्हाला स्वतःला प्रज्ञा अनुभवावी लागते.
And the whole of the Buddhist spiritual life is aimed at prajna.
आणि पूर्ण आपला जो काही आध्यात्मिक जीवन आहे त्याचा अंत म्हणजे प्रज्ञा.
So let's at least go some way to trying to understand it.
आता समजण्यासाठी आपण थोडा काही प्रयत्न करणार.
It's a bit funny, isn't it? I say I'm going to give a talk on prajna and then I can say we can't understand it.
आता हे किती मजेशीर आहे की मी असं म्हटलेलं आहे की आता प्रज्ञेवर मी प्रवचन देणार आहे आणि मग मी सांगतोय की आता हे समजणं फार कठीण आहे.
So perhaps I should put a muzzle over my mouth and just keep quiet.
आता मी माझं हे जे काय तोंड आहे असं बंद केलं पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे.
But no, I have to give a talk, so I just try to say something.
आता मला प्रवचन द्यायचं आहे तर मी काहीतरी असं प्रयत्न केला पाहिजे.
So the first thing we must do is distinguish prajna from ordinary knowledge.
पहिली गोष्ट आपण केली पाहिजे की प्रज्ञा आणि सर्वसाधारण ज्याला आपण ज्ञान म्हणतो याच्यामध्ये आपण अंतर पाहिलं पाहिजे.
Buddhism, the prajna isn't just like science.
प्रज्ञा जसं विज्ञान असतं तशा प्रकारे प्रज्ञा नसतं.
You can understand atomic physics, for instance, by studying hard.
आता उदाहरणार्थ जो काही अनुभौतिकी शास्त्र आहे तर विज्ञानाचा अभ्यास करून आपण ते समजू शकतो.
यू लर्न अ लॉट ऑफ नॉलेज, यू अंडरस्टँड सम फॉर्म्युले अँड देन यू गॉट सम अंडरस्टँडिंग ऑफ अटॉमिक फिजिक्स.
तर बरेच ज्ञान तुम्ही ग्रहण करता, बरेचसे सूत्र तुम्ही ग्रहण करता आणि मग अशा प्रकारे जे काही विज्ञान आहे ते तुम्हाला कळू लागतं.
बट यू कॅन हॅव अ लॉट ऑफ नॉलेज, अ ग्रेट डील ऑफ नॉलेज अँड नॉट हॅव प्रज्ञा.
तुम्हाला खूप काही ज्ञान असू शकतं, बऱ्याच गोष्टीची माहिती असू शकते, परंतु म्हणूनच प्रज्ञा असू शकत नाही.
यू कॅन इव्हन हॅव अ लॉट ऑफ नॉलेज ऑफ बुद्धिझम बट नॉट हॅव प्रज्ञा.
आता बुद्ध धर्माविषयी सुद्धा तुम्हाला खूप काही ज्ञान असू शकते आणि तरी सुद्धा तुमच्याकडे प्रज्ञा नसू शकते.
आय नो सम बिग प्रोफेसर्स इन द वेस्ट हू नो सो मच अबाउट बुद्धिझम.
आता मला माहिती आहे की पश्चिमेकडे काही प्राध्यापक आहेत ज्यांना बुद्ध धर्माबद्दल खूप काही माहिती आहे.
दे नो सो मच मोर दॅन आय डू.
मला जेवढा माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जातं त्यांना माहिती आहे.
But they don't have prajna.
परंतु त्यांच्यामध्ये मात्र प्रज्ञा नाही.
They don't really understand Buddhism.
ते खऱ्या अर्थाने बुद्ध धर्म त्यांना समजलेलाच नाही.
So you can have a lot of knowledge but not have prajna.
तर तुम्हाला खूप काही ज्ञान असू शकतं परंतु प्रज्ञा तुमच्याकडे नसू शकते.
Now the strange thing is you can have very little knowledge and yet have prajna.
विचित्र बाब अशी आहे की थोडस तुम्हाला ज्ञान असू शकतं परंतु तरी सुद्धा प्रज्ञा मात्र तुमच्याकडे असू शकते.
यू कॅन बी कम्प्लिटली इग्नोरंट, इलिटरेट अँड हॅव प्रज्ञा.
आता पूर्णपणे तुम्ही निरक्षर असाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये प्रज्ञा असू शकते.
इन द बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स देयर आर क्वाइट अ नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ दिस.
आता बौद्ध ग्रंथांमध्ये अशा प्रकारचे काही उदाहरणं आहेत.
देयर वाज वन मॉन्क हू वेंट टू द बुद्धा.
आता एक भिक्षू बुद्धाकडे गेले.
And he said to the Buddha, look, I just can't remember all the teachings that people give me. I can't remember how many noble truths there are. I can't remember how many steps there are in the path. I can't remember the gathas. So the Buddha says, okay, here's this four-line gatha, just learn this. So the next day he comes back and the Buddha says, okay, recite the gatha. He can't remember it. So the Buddha says, okay, just do two lines of the gatha. He can't remember it. Okay, one line. He can't remember it. So the Buddha says, okay, just one half line. Everything is impermanent. So the monk goes away and he manages to learn everything is impermanent. Everything is impermanent. Everything is impermanent. And he's just sweeping in the vihara. That's all he can do. Just sweep in this vihara and just say everything is impermanent. Everything is impermanent. Everything is impermanent. And then one day he thinks, everything is impermanent. Everything is impermanent. And he sees with prajna. He sees with the eye of wisdom. He sees for himself that everything is impermanent. So he had very little knowledge, but he had prajna. All those professors with so much knowledge, no prajna. That simple monk, just one half line, he had prajna. So, prajna is different from knowledge. Now, of course, this isn't to say that knowledge is not important and very useful. But knowledge is not prajna. So I'll tell you another story that illustrates this. There was one very great scholar at Nalanda Buddhist University. In the early years, Nalanda was perhaps the greatest university in the world. You know, Oxford and Cambridge are very famous universities in England. Nalanda was already old when those universities were founded. Anyway, there was a great abbot of Nalanda University. His name was Naropa. He was immensely learned. He knew all the scriptures backwards. Anybody could ask him any question, he'd know the answer. So one day he's reading in his cell. He's paying close attention to a book. It's a book of the Buddhist scriptures. And suddenly he hears a noise in front of him. And he sees in front of him a little old woman. Nine-yard sari. Straight from the village, she seems. Straight from the village.
She's...
And she looks at him.
आणि ती त्याच्याकडे पाहते.
He looks at her.
तो तिच्याकडे पाहतो.
And he says to her, "What can I do for you?"
तो म्हणतो की तुमच्यासाठी मी काय करू शकतो.
She says, "What are you doing?"
आणि ती म्हणते की तुम्ही काय करीत आहात.
He says, "Well, I'm reading."
तो म्हणतो की मी तर वाचत आहे.
And she says, "What are you reading?"
परत ती म्हणते की तुम्ही काय वाचत आहात.
He says, "I'm reading the Buddhist scriptures."
तो म्हणतो की मी बौद्ध ग्रंथ वाचतो आहे.
So she says, "Do you understand the words or do you understand the meaning?"
मग ती म्हणते की तुम्ही शब्द समजता की त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतो.
Great scholar.
आता एवढा मोठा विद्वान.
He knows everything.
त्याला सगळं काही माहिती आहे.
And a simple woman comes and asks him this question.
आता साधी महिला येऊन त्याला असा प्रश्न विचारते.
His first instinct is to shout for somebody to come and throw her out.
पहिला विचार त्याच्या मनात असा येतो की कुणातरी बोलावे आणि या म्हातारीला इथून घालवलं पाहिजे.
But then he thinks, "Do I know the words or do I know the meaning?"
पण तो विचार करतो की मला शब्दच माहिती आहे की शब्दांचा अर्थ मला माहिती आहे.
And he suddenly realizes he doesn't really know the meaning.
आणि मग त्याच्या अचानक लक्षात येतं की खरंच त्याला अर्थ माहिती नाही.
He knows the words backwards.
त्याला ते सगळे शब्द मागून पुढून माहिती आहे.
He knows them in Pali, he knows them in Sanskrit, he knows them in Tibetan, he knows them in every language.
त्याला पाली मध्ये जो शब्द माहिती आहे, संस्कृत मध्ये शब्द माहिती आहे, तिबेटन मध्ये माहिती आहे, आणखी इतर भाषांमध्ये माहिती आहे.
But he doesn't know the meaning.
परंतु त्याला त्याचा अर्थ मात्र माहिती नाही.
He hasn't got prajna.
त्याच्याकडे प्रज्ञा नाही.
So then he decides just to leave Nalanda.
आणि मग त्याने विचार केला की आता आपण नालंदा सोडली पाहिजे.
He takes that old woman as his teacher.
ती जी म्हातारी होती तिला आपला गुरु म्हणून त्यांनी घेतलं.
You see, in Buddhism, women can be teachers.
बुद्ध धर्मामध्ये कुणीही असा गुरु होऊ शकतो.
They can be teachers even of great abbots in Nalanda.
आणि हा जो काही आहे गुरु तो नालंदाचा एवढा मोठा महान जो पंडित आहे, मुख्य भिक्षू आहे, त्याला शिकवू शकतो.
But eventually, Naropa himself understands the meaning.
आणि मग कालांतराने नरोपाला सुद्धा त्याचा अर्थ कळला.
The meaning isn't in words.
अर्थ जो आहे तो शब्दांमध्ये नसतो.
The meaning is in direct experience of the way things really are.
अर्थ म्हणजे ज्या काही बाबी आहेत, वस्तू आहेत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.
So we can hear the words, "Everything is impermanent."
आता आपण शब्द ऐकू शकतो, प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
You know what everything means.
आता प्रत्येक गोष्ट काय ते तुम्हाला माहिती.
You know what impermanence means.
आता अनित्य म्हणजे काय होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती.
You can put it together. Everything is impermanent.
आणि आपण हे एकत्र ठेवू शकतो, प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
And you know what those words signify.
आणि मग त्या शब्दांचा काय अर्थ होतो किंवा त्याचं काय महत्व आहे त्याचा आपण विचार करतो.
But do you really know the meaning?
पण तो खरंच तुम्हाला अर्थ ठाऊक आहे.
Do you really act the meaning?
तुम्ही तो जो काही अर्थ आहे तो कृतीत आणता का?
Even though we know everything is impermanent, we still act as if they were not impermanent.
जरी आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, मात्र आपली कृती अशी असते की जणू काय आपण नित्य समजून चाललेलो आहोत.
We need more than just the words.
तर शब्दापेक्षाही आपल्याला अजून काही अधिक पाहिजे.
We need a direct experience and understanding.
आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आणि प्रत्यक्ष समज पाहिजे.
There's some famous stories about this too.
आता याच्याबद्दल सुद्धा अतिशय प्रसिद्ध गोष्ट आहे.
I remember there's one story of a monk who was reflecting on impermanence.
आता मला आठवतं की एक भिक्षू अनित्यतेवर तो चिंतन करीत होता.
So he's just saying everything's impermanent, everything's impermanent.
आणि मग तो म्हणत होता की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
So the words are going through his mind.
आणि हे शब्द त्याच्या मनामध्ये जात होते.
But he's not seeing the meaning.
परंतु तो त्याचा अर्थ पाहत नव्हता.
But he's really trying to understand.
परंतु तो खरं अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत होता.
So one day he's being given some tea.
एक दिवशी त्याला चहा देण्यात आला.
And he has his clay cup.
आणि त्याच्याकडे त्याचा तो मातीचा कप होता.
And he holds it out for it to be filled with tea.
आणि तो त्याने पुढे असा धरला जेणेकरून त्याच्यामध्ये चहा होत जाईल.
And the person who's pouring the tea spills some on his hand.
आणि जो माणूस त्यांना चहा देत होता तर काही चहा त्याच्या हातावर त्याने सांडवला.
So his hand is burnt and he drops the cup.
आणि मग त्याचा हात जळला आणि त्याने तो कप सोडून दिला.
And he watches the cup fall to the ground.
आणि त्यांनी पाहिलं की तो जो कप आहे आता जमिनीवर पडतो आहे.
He sees the cup shatter into 1,000 pieces.
आणि मग त्यांनी पाहिलं की तो जो कप आहे हजारो तुकड्यांमध्ये त्याचे तुकडे झालेले आहे.
And he sees everything is impermanent.
आणि तेव्हा तो पाहतो की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
So it's something often like that that transforms the words into meaning.
आणि बऱ्याचदा अशाच प्रकारची एखादी गोष्ट जो काही शब्द आहे त्या शब्दाला अर्थामध्ये परिवर्तित करते.
So prajna is not knowledge, it's not words.
तर प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान किंवा केवळ शब्द नसतो.
It's a direct intuitive insight into the way things really are.
तर प्रत्यक्ष वस्तू जशा आहे तशा आपण आंतरिकपणे पाहू शकतो.
It's seeing it for ourselves, not just having the words going through our mind.
तर आपण स्वतः पाहू शकतो केवळ शब्द आपल्या मनामध्ये नसतात.
It's a bit like we see things a bit like watching a foreign film with subtitles.
तर जसं एखादी विदेशी चित्रपट आहे आणि मग आपण तो चित्रपट पाहतो आणि खाली काहीतरी म्हणजे शीर्षक लिहून येत असतात.
I'm staying in a hotel and I've been just watching a few of the things that are on television. But I've been watching some Hindi movies, just short passages.
आता आमच्या हॉटेल मध्ये जर टीव्ही आहे आणि काही वेळेस हिंदी चित्रपट असतो थोड्या वेळ मी पाहतो काय चाललेलं आहे अशा प्रकारे खाली ते लिहून येतं काय.
And sometimes they've got subtitles in English.
आणि काही वेळेस फक्त इंग्रजी मध्ये काहीतरी शीर्षक देत असतात.
So I can understand what the words mean.
आणि मग त्या शब्दांचा काय अर्थ आहे हे थोडं समजू शकतो.
But it's very different watching the subtitles from listening directly for yourself.
परंतु जे काही शिक्षक आहे ते पाहण्यापेक्षा स्वतः तुम्ही ऐकणं हे काहीतरी वेगळंच असतं.
सो युजली वी आर जस्ट वॉचिंग द सबटायटल्स, वी आर नॉट सीइंग डायरेक्टली फॉर आवरसेल्व्स.
आणि बऱ्याचदा केवळ शिक्षक आपण पाहत असतो परंतु स्वतः मात्र आपण काय ऐकत नाही.
सो प्रज्ञा इज दिस डायरेक्ट इंट्युटिव्ह इनसाइट.
तर प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला आंतरिक जे काही म्हणजे सत्य आहे ते त्याच्यातून कळतं.
इट्स सीइंग फॉर आवरसेल्व्स द वे थिंग्स रिअली आर.
तर जशी एखादी गोष्ट आहे तशाच प्रकारे आपण ती पाहू शकतो.
And this is the goal of the Buddha Dhamma.
आणि बुद्ध धर्माचा हा ध्येय आहे.
This is what we're trying to achieve through our Buddhist practice.
तर आपल्या बौद्ध आचरणामध्ये आपण हे मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.
We've got to try to change the way we see things so that we see things as they really are.
तर जशा प्रकारे आता आपण गोष्टींकडे पाहतो त्या दृष्टिकोनामध्ये आपण बदल घडवून आणतो जेणेकरून ज्या वस्तू जशा आहेत तशा आपण पाहू शकतो.
The Buddha says that we've got things usually the wrong way up.
बुद्ध असं म्हणतात की बऱ्याचदा ज्या गोष्टीकडे आपण पाहतो त्या आपण काहीतरी उलट पाहतो.
We've got them the wrong way round.
आपण त्याला उलट पाहत असतो.
We've got the right side on the left side.
आणि जी उजवी बाजू आहे ती डावीकडे पाहतो.
We see something as black when it's actually white.
आणि एखादी गोष्ट आपल्याला काळी दिसते परंतु खऱ्या अर्थाने ती पांढरी असते.
What is up we see is down.
आता एखादी गोष्ट वर असते परंतु आपण ती खाली पाहतो.
We see the world the wrong way up.
आपण जगाकडे फार चुकीच्या पद्धतीने पाहतो.
We see things in terms of what are known as the viparyasas.
तर ज्याला म्हणजे आपण विपर्यास म्हणतो अशा प्रकारे आपण गोष्टींकडे पाहतो.
And that literally means that the wrong way up.
याचा शब्दशः अर्थ असा होतो की आपण अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने पाहतो.
So there are four viparyasas.
तर चार विपर्यास आहेत.
First of all we see what is really impermanent as permanent.
आता पहिली बाब म्हणजे जे खरंच अनित्य आहे त्याला आपण नित्य म्हणून पाहतो.
Everything is impermanent.
प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
But we see things as permanent.
परंतु त्या गोष्टींकडे आपण नित्य म्हणून पाहतो.
So for instance what we think of our possessions, the things we own, as permanent.
आता उदाहरणादाखल पाहायचं म्हणजे जर समजा एखादं पद आपल्याकडे असेल तर आपल्याला वाटतं आता हे नित्य माझ्याकडे आहे.
We see the people who are close to us as permanent.
आणि आपण पाहतो की जे लोक आपल्या फार जवळ आहेत त्यांना आपण नित्य म्हणून पाहतो.
That's why it's such a shock to us when they're taken from us.
आणि म्हणून जेव्हा ते आपल्यापासून विलग होतात आपल्यापासून वेगळे होतात तेव्हा मोठा आपल्याला धक्का बसतो.
It's as if we live our lives assuming that everything is permanent.
जणू काही जीवन आपण असं काही जगत असतो की सगळं काही जे आहे त्याची नित्य आहे.
Of course if anybody asked us we'd say well no it's not permanent.
अर्थात जर कोणी आपल्याला विचारलं तेव्हा मात्र आपण सांगतो की अर्थातच हे काही नित्य नाही.
But actually that's the way we behave.
परंतु वास्तविक अशा प्रकारचं आपलं वर्तन.
And of course it's especially true of ourselves.
आणि विशेष म्हणजे हे स्वतःची जर पाहिलं तर फार सत्य असतं.
We think we are permanent.
आपण पाहतो की आपण अगदी नित्य आहोत.
It's strange, isn't it? Because the one thing we know about life is death.
आता ही अतिशय विचित्र अशी बाब आहे. जीवनाबद्दल एक गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मृत्यू.
One thing we know about life is that it ends.
आपल्याला एक गोष्ट जीवनाबद्दल माहिती आहे आणि ती म्हणजे जीवन संपत असतं.
But we live as if we were going to live forever.
परंतु आपण असं जगतो जणू काय आपण सतत म्हणजे जिवंतच राहणार आहोत.
So we've got it the wrong way up.
तर आपण ते अतिशय चुकीच्या पद्धतीने पाहतो.
What is really impermanent we take as permanent.
खरं म्हणजे जे अनित्य असतं त्याला आपण नित्य म्हणून पाहतो.
So then the Buddha says we take what is really unreal for real.
आणि मग बुद्ध सांगतात आपल्याला की जे असत्य असतं त्याला आपण सत्य म्हणून पाहतो.
We especially take the idea of ourself as real.
आणि विशेष म्हणजे आपण स्वतःबद्दलची जे काही आपल्या कल्पना असतात त्याला आपण सत्य म्हणून पाहतो.
We think that within us is a real permanent Atman.
आपण स्वतःमध्ये काहीतरी नित्य अशा प्रकारचं काहीतरी आत्मा आहे असं आपण पाहतो.
That's independent of everything else and is the subject of our experience.
आणि सगळ्या गोष्टीपासून वेगळा आपल्या अनुभवाचा तो काहीतरी भाग आहे असं आपण पाहतो.
We think there's something permanent inside us.
आपल्याला असं वाटतं की आपल्या आतमध्ये काहीतरी असं नित्य आहे.
I remember in the, I think it's the Rigveda, it says, this Atman, like a little man the size of my thumb, who lives inside my heart.
तर मला असं वाटतं कदाचित ऋग्वेदमध्ये असं लिहिलं असावं की आत्मा जो आहे जसा आता मी आहे तसा प्रकारचा एक छोटासा काहीतरी आत्मा माझ्या आतमध्ये राहतो.
So we think as if there's a driver inside the car.
जणू काही एका कार मध्ये ड्रायव्हर असतो तशा प्रकारे हा आत्मा आतमध्ये आहे.
And we think that this driver is permanent.
आणि आपल्याला वाटतं की हा जो ड्रायव्हर आहे हा नित्य आहे.
But that's not the case.
परंतु असं नाही.
Really we're an ever changing pattern.
परंतु आपण सातत्याने आपल्यामध्ये परिवर्तन घडत राहतो.
All the time sensations are passing through our senses.
सातत्याने आपले जे काही इंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातून संवेदना सुरू राहतात.
We saw this yesterday when we sat in silence and just were aware of ourselves.
आता कालच आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण शांतपणे बसतो तेव्हा आपण पाहिलं अशा प्रकारे.
So many different sensations passing across our nerves.
आपण पाहिलं की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संवेदना येत होत्या जात होत्या.
We saw that our feelings are changing all the time.
आणि आपण पाहिलं की आपल्या ज्या भावना आहेत सातत्याने बदलत आहेत.
Our thoughts always changing.
आपले जे विचार आहेत ते सुद्धा सातत्याने बदलत आहेत.
Our desires, our wants always changing.
आपले जे काही इच्छा आहेत आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या सुद्धा सातत्याने बदलत आहेत.
Our consciousness is a stream of conscious moments.
तर आपली जी काही चेतना आहे तर एक प्रकारे सातत्याने जणू काही एक प्रवाह सुरू असतो.
So what we actually are is always changing.
तर आपण खरं म्हणजे जे काही आहोत ते सातत्याने आपण बदलणारे आहोत.
I heard that it's said that there's no cell in the body that lasts more than 7 years.
मी असं ऐकलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये कुठलीही अशी एक पेशी नाही की जी 7 वर्षाच्या अधिक आपल्या शरीरामध्ये असते.
So, well, I'm in my 50s. There's nothing that I've got in me now that I had when I was born.
आता मी 50 वर्षाचा आहे. जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळी जे काही माझ्याकडे होतं खरं म्हणजे आता त्यातलं काहीही माझ्याकडे नाही.
There's just this stream of physical energy.
तर ही जी काही म्हणजे शारीरिक ही जी काही शक्ती आहे तर हा आता एक प्रकारचा प्रवाह सातत्याने सुरू आहे.
And it's the same with my mind, the same with my heart.
माझं मन माझं हृदय याला सुद्धा हे लागू पडतं.
It's all changing, it's all impermanent.
तर हे सर्वच काही म्हणजे सातत्याने बदलणार आहे हे अनित्य आहे.
So there's no permanent, real, unchanging आत्मा.
तर असा अगदी नित्य शाश्वत न बदलणारा आत्मा आपल्यामध्ये नाही.
इफ वी थिंक देअर इज देन वी गॉट इट द रॉंग वे अप.
जर आपल्याला असं आहे वाटत असेल तर मग आपण हे फार चुकीचं पाहतो.
देन द बुद्ध सेज दॅट वी टेक व्हॉट इज रिअली पेनफुल एज इफ इट वॉज ब्लिसफुल.
आता बुद्ध मग आपल्याला सांगतात की जे खरंच अतिशय दुःखदायी असतं त्याला आपण सुखद म्हणून पाहतो.
वी थिंक दॅट रिअल हॅपीनेस लाईज इन दिस वर्ल्ड.
आपल्याला असं वाटतं की खरं जे सुख आहे या संसारामध्ये.
वी थिंक दॅट इफ वी हॅव द राईट पोझेशन्स, इफ वी हॅव द राईट जॉब, इफ वी हॅव द राईट फॅमिली, देन वी विल बी हॅपी.
आपल्याला असं वाटतं की जर योग्य पद आपल्याला मिळालं, जर योग्य कुटुंब आपल्याला मिळालं तर जणू काय आपण त्याच्यामध्ये फार सुखी हो.
वी थिंक दॅट इफ वी कॅन अरेंज थिंग्स अराउंड अस इन द राईट वे, देन वी विल बी हॅपी.
आपल्याला असं वाटतं की आपल्या सभोवताली जर योग्य प्रकारे सगळ्या
And we live for that happiness. But actually, everything that we would be building around us is impermanent. You know, when you're young, before you get married, you dream of the perfect husband or wife. You think, well, I'll meet Mr. Right or Mrs. Right. And then I'll be completely happy. This is what Hindi movies are all about. They're all about finding Mr. Right or Miss Right. And you notice they always end when Mr. and Miss Right meet. And everything's perfect after that. And you go out of the cinema feeling really happy and pleased. Bollywood is not real life. Bollywood is Viparyasa land. It's teaching us the wrong way up. It feeds our misunderstandings about life. It teaches us wrongly. It doesn't say everything is impermanent. It doesn't tell us that if you attach to impermanent things, you will suffer. The fourth Viparyasa the Buddha taught is that we take for beautiful what is really ugly. We have a strong attraction to things and people. Again, this is Bollywood. This is what Bollywood is all about. I assure you, I don't see many Hindi movies, but I've studied some. There's such an important feature of Indian life, it's necessary to understand them. And they're really pretty simple. They really just sell viparyasas. And they teach us that things are beautiful when really they're limited. They obscure from us the fact that there's higher beauties beyond the beauties of the material world. We saw something of this yesterday in discussing meditation. In meditation, you experience mental states that are so much more beautiful than what you can experience through the senses. So, the Viparyasas tell us that what is really impermanent is permanent. They tell us that what is really unreal is real. They tell us what is really suffering is blissful. They tell us that what is really ugly is actually beautiful. With prajna, we turn things the right way up. If you go to a Hindi movie with the eye of prajna, what do you see? You see Shah Rukh Khan's makeup. You see that Madhuri is not really so beautiful. You see that it's all an illusion. It's all done with lights, it's all done with computers. It's not the real world. And you just feel sad, you just feel compassion for or the illusion. So with prajna you turn things the right way up. I should say, by the way, I think there are some Hindi movies that are very good indeed. Some of those movies can show us things the right way up. But most of it is just viparyasa. But anyway, back to prajna. With prajna, we turn things the right way up. We realize the emptiness of the ordinary way of living and seeing. We see things as they really are. And we see that our ordinary experience is not ultimately satisfying. So with prajna we realize that what is permanent and we realize what is permanent, eternal, real and blissful. We don't get things wrong. So that prajna then suffuses all our experience. We're not taken in anymore. It's a bit like waking up from a dream. In the dream we think that the person attacking us is a real villain. And maybe we fall in love, we think it's a real man, a real woman. But when we wake up, it was just a dream. So with prajna, we wake up from the dream of the viparyasas. And we understand clearly what it really is to be alive. We realize that to be alive is not to be separate. Not to be separate. We realize that our lives are completely bound up with other people's lives. There's no real happiness unless others are happy. We realize our complete identity with all other beings. So with prajna comes karuna. Prajna brings a sense of connection to all life. We understand that all life is one. We realize that we are every other being. And we feel a deep love and compassion for all things. And we cannot help but work to help others. So this is what prajna is. It's not intellectual understanding. It's not knowledge. It's direct experience of the way things are. It's turning things the right way up. It's seeing them as they really are. And it's accompanied by a strong sense of compassionate identification with all life. So how do we develop prajna?
मग आता आपण प्रज्ञेचा विकास कशा प्रकारे करणार आहोत.
This is where you need to think about what you're going to do.
आणि इथे तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही आता काय करणार आहात.
If you want to shine with like the full moon, the prajna of the full moon, this is what you've got to do.
जर तुम्हाला पूर्ण चंद्रासारखं त्याच्या प्रज्ञेसारखं जर समजा प्रकाश मिळवायचं असेल तर हे मग आपण केलं पाहिजे.
There's said to be three kinds of wisdom.
तर असं म्हटलं जातं की तीन प्रकारची प्रज्ञा.
First of all, this Shrutamayi Prajna. Shrutamayi Prajna is the wisdom that consists in hearing. That is the wisdom that comes from just hearing the Dhamma. You listen to the words of the Dhamma. Just like you're doing now. And you try to understand, you try to memorize what you hear. You try to get clear what is said. So you understand, well, there are four viparyasas. You know what those four viparyasas are. And you know what the words mean.
आणि मग त्या शब्दांचा काय अर्थ होतो.
You know what the three wisdoms are.
आणि मग तीन प्रज्ञा काय आहे ते तुम्ही जाणून घ्या.
And you see how they work.
आणि मग ते कशा प्रकारे कार्य करतात ते तुम्ही पाहता.
So you understand them at least at the ordinary level.
तर एक सर्वसामान्य पातळीवर तुम्ही ते समजून घ्या.
So that you could go away and explain to somebody afterwards.
म्हणजे आता इथून जाऊन तुम्ही कोणाला तरी हे समजावून सांगू शकता.
I really hope that you could all go away and explain the viparyasas after this.
आणि मला अशी आशा आहे की इथून गेल्यानंतर मात्र विपर्यास काय आहे ते मित्रांना सांगा.
So you learn it by heart, you understand it at the ordinary level.
तर हे तुम्ही अगदी म्हणजे समजून घेता पूर्णपणे तुम्ही ते आठवणीत ठेवता.
It's a bit like learning your ABC.
जसं तुम्ही ABC शिकता तशा प्रकारचे आहे.
What would that be in Marathi?
अबक.
Oh, अबक, okay. You learn your अबक. So that you know how to make words.
मग तुम्हाला हे कळतं की शब्द कसे तयार केले पाहिजे.
You can't write unless you can do a k b a b k. But once you've got a b k, you can write.
आणि एकदा जर तुम्हाला कळलं की अ ब क कसं लिहायचं तुम्ही लिहू शकता.
So Shrutamayi Prajna is learning your a b k of the Dhamma.
तर श्रुतमय प्रज्ञा म्हणजे धम्माचा जो काही अवक आहे ते शिकणं.
But it's not enough.
परंतु एवढं पुरेसं नाही.
You need to think about the Dhamma.
तुम्हाला धम्माबद्दल विचार केला पाहिजे.
You need to think about it for yourself.
तुम्ही स्वतः त्याचा विचार केला पाहिजे.
This is Chintamayi Prajna.
याला चिंतामय प्रज्ञा म्हणतात.
The wisdom that consists in reflection.
तर अशा प्रकारची प्रज्ञा जे चिंतनातून निर्माण होते.
So you need to test the words in your own experience.
मग तुम्ही स्वतः आणि जे काही शब्द आहेत तुमच्या स्वतःच्या अनुभवातून पाहिलं पाहिजे.
So for instance, Subhuti said that everything is impermanent.
आता उदाहरणादाखल म्हणजे सुबुतीने म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
But is that true?
हे खरं सत्य आहे का?
This is what the Subhuti says, the Buddha says.
सुबुतीने हे सांगितलेलं आहे, बुद्ध सुद्धा हे सांगतात.
So you say, well, I want to see the Buddha saying it, not just Subhuti saying that.
तर मलाही पाहिजे सुबुती म्हणतात एवढंच नाही तर बुद्ध पण सांगत आहे.
So you find the scriptures and you see the Buddha saying that.
आणि मग तुम्ही ग्रंथ पाहता आणि मग तुम्ही पाहता की होय बुद्धाने सांगितलं.
And then you think, well, is it really true?
आणि मग तुम्ही पाहता की खरोखरच हे सत्य आहे का.
You think, try to think, well, is there anything permanent?
तर अशी कुठली बाब आहे का जी नित्य आहे.
You really try to see whether those words actually are factually the truth.
आणि मग तुम्ही पाहता की हे शब्द
I invite you all to do this tonight. Just reflect, is there ever anything that's not impermanent?
आता आज तुम्हाला मला निमंत्रित करायचं होतं की तुम्ही खरंच पहा की अशी एखादी बाब आहे का की जी अनित्य नाही.
You might think, ah, there's the mountains.
मग तुम्ही असा विचार कराल की होय हे जे पर्वत आहे ते तसे आहे.
Surely those are permanent.
अगदी खात्रीने ते अनित्य आहे.
But then today there was that terrible earthquake in Indonesia.
परंतु आज एक इंडोनेशिया मध्ये अतिशय मोठा भूकंप आला.
And that changes the landscape.
आणि मग हे जे काही भूमी आहे त्या भूमीमध्ये त्याच्यामुळे मोठा बदल घडून येतो.
What were mountains yesterday just becomes a plain today.
जिथे मोठा पर्वत होता आता मात्र अगदी तिथे पठार झालेला आहे.
And the mountains can rise up. Really, mountains are like waves, very, very slowly moving through history. For instance, the Konkan plain, the coastal plain, used to be at the same level as the Ghats. But there was a big shift in the earth's crust and they slipped. So we can think like this. We can think, well, things we really think of as permanent are actually not so. So with Chintamaya Prajna, you test things out in your own reflection. You try to see for yourself whether it's true or not. Buddhism is a religion of reflection. In other religions, often they say, well, just believe. It doesn't matter whether you understand it or not, just believe. It's like, you know, a little bird, the mother bird comes and drops a worm in its mouth. You're just there, you just take whatever words are given to you and you just eat them. But in the Buddha Dhamma, we're asked to test things. That's why somebody so intelligent as Baba Sahib could take to the Buddha Dhamma. Baba Sahib wasn't going to take something just because people told him it was true. So we should try to see whether we agree with what we're hearing. But then we should reflect on the significance of what we've heard. What does it mean if everything is impermanent? What it means is that there's nothing we can rely on. There's nothing that we can base our happiness on. Yes, we can enjoy friendship, but we don't know when our friend is going to be taken from us. So we must base our lives on something deeper. So that's Chintamaya Prajna. But even this is not enough. It's because with Chintamaya Prajna, we're using our intellects, we're using our rational minds. And we've seen that real Prajna is not to do with the rational mind. It's to do with the direct experience of the truth of things. So we need to move from Chintamaya Prajna to Bhavanamaya Prajna. What this really means is that the wisdom that comes from spiritual practice. So we achieve a degree of concentrated meditation. We develop what's dhyana, as we talked about it last night. We develop a very calm, very still, very concentrated state. And then we reflect on the Dhamma. And with that concentrated mind, we can see the real truth of things. Usually when we think about things, we're not using the whole of our minds. We're just applying half our mind to reflecting. So there's no weight behind our reflection. It's a bit like trying to hammer in a nail with a feather. We got the nail there and we got the feather and we're hitting the nail with the feather, but of course the nail's not going in. There's not enough weight to go in. With dhyana, with samatha, the mind is integrated and purified. When we give attention to the Dhamma, it's the whole of us that is attending. It's a bit like hitting that nail with a very big hammer. So the nail just goes straight in. So with this kind of meditation, we've got the whole weight of our conscious attention on the Dhamma. So we really see the truth of impermanence. It's no longer just an idea for us. It's the real truth of our experience. And that frees us from the notion of self. It liberates us to experience our oneness with all other life. So we experience a very strong sense of identification with all other beings. So this is prajna. This is how we develop prajna. This is the goal of spiritual life. This is what we need to be working at. If we want to develop prajna, this is what we have to do. Once we have prajna, we feel nothing but love and compassion for all beings. We become bodhisattvas. Just like Baba Sahib. So we serve other beings all our lives. Because we see no difference between ourselves and others. So we live our lives for the sake of others. And this is what we need to develop if we're really to bring forward Baba Sahib's Dhamma revolution. So let's look again at what we need to do. First of all, we need to learn the Dhamma. We need to learn the Dhamma thoroughly, learn the Dhamma completely. We need to learn it so deeply, so thoroughly that it's second nature to us. So that's the first thing to consider. Do you have enough grasp of the Dhamma? Please ask yourself this question. You don't have to know everything. The Buddha Dhamma is vast. Nobody could know it all. But you need to at least know what's in the Buddha and his Dhamma. You need to know something like that. So, ask yourself, do I really know enough about the Dhamma? If you don't, study. What I suggest is that people study something every day. Just take one section from the Buddha and his Dhamma and read it each day. If you're on the train, you could just read one section. Or you could take just a couple of stanzas from the Dhammapada. And you could just reflect on them. So just try to take some small section of the Dhamma every day and read that. Even if you only read for 10 minutes each day. 10 minutes each day, every day, would amount to a lot of learning. But we shouldn't be ignorant. So many people, religious people, don't really know their religion. Let Buddhists know their religion. So, go to lectures. Attend study classes. And study on your own. Get together with friends and study the Dhamma. If you're going from Thane through to Mumbai every day, up, down, study the Dhamma. You could have a study group in the railway carriage. So please think about this. If you don't know the Dhamma, you cannot see the truth. It's as if you don't know where to look. It's a bit like saying, well, look at the moon, and you don't know where the moon is. So just learning the Dhamma, Shrutamayi Prajna, helps us to know where to find the truth. Then reflect. Think about what you read. I've given you that again and again, that phrase, everything is impermanent. Just think about it. Do you agree? Do you know what it really means? Do you know what its full significance is? Think. Unfortunately, I think Bombay life doesn't encourage thinking. You're just running here, you're running there, you're trying to avoid trouble. No time to think. But if you don't think in life, you don't really live. Why was Baba Sahib such a great man? Well, one of the most important things about him was that he really thought about things for himself. So, we need to be at least little Baba Sahibs. So, what you read, what you learn, think about. Think about it in your own mind. Discuss it with others. And take up the regular practice of discussing the Dhamma. So that's Chintamayi Prajna. Then finally there's Bhavanamayi Prajna. If you're practicing meditation, spend some time reflecting. After you've done your meditation, just spend some time reflecting. So that you use that concentrated mind to see the truth. Of course, there are special practices, meditation practices you can do. These are known as vipassana meditations. This is the sort of thing that Goenkaji teaches. We teach these sort of practices on our retreats. But spend some time using the concentration of your meditation to reflect on the nature of your experience. So I've asked you to think about three things. Daily reading of the Dhamma.
प्रत्येक दिवशी धम्माचं वाचन झालं.
How are you going to listen to the Dhamma?
तर तुम्ही कशा प्रकारे धम्मा ऐकणार?
How are you going to take in the Dhamma?
तुम्ही कशा प्रकारे धम्मा आपल्यामध्ये घेणार?
Please come to some decision about this.
कृपया काही एका निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचा.
How are you going to reflect on the Dhamma?
धम्मावर तुम्ही कशा प्रकारे चिंतन करणार?
Think about this. Think about how you can build this reflection into your life.
तर तुम्ही याचा विचार करा. तुमच्या जीवनामध्ये हे जे काही चिंतन आहे ते तुम्ही कसं करणार आहे त्याचा विचार करा.
And if you are meditating, spend some time reflecting after your meditation.
आणि जर तुम्ही ध्यान करीत असाल तर मग ध्यानानंतर काही वेळ तुम्ही चिंतनासाठी वापरा.
And when you go on retreats, when you go on shibir, do some vipassana meditation practice.
जेव्हा तुम्ही शिबिराला जाता त्यावेळी
So just like the last night, I invite you to reflect on what I've said. Remember that prajna is something you can experience. The Buddha is no different to us. What the Buddha sees, we too can see.
जे बुद्ध पाहू शकता ते आपण सुद्धा पाहू शकतो.
And we can see it now here in Mumbai.
इथे आता या मुंबई मध्ये आपण तसं पाहू शकतो.
We just have to make the right efforts.
केवळ आपण योग्य प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.
So please reflect on this and come to some decisions about your own future.
कृपया याच्यावर चिंतन करा आणि आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारच्या निर्णयावर तुम्ही या.
So if you practice in this way, you will make good progress.
जर तुम्ही अशा प्रकारे जर सराव केला तर तुमची योग्य प्रकारे प्रगती होईल.
If you apply what I've said about Shila and what I've said about Samadhi and what I've said about Prajna, you will make good progress.
जे काही मी शिला बद्दल सांगितलेलं आहे, समाधी बद्दल सांगितलेलं आहे, प्रज्ञे बद्दल सांगितलेलं आहे, जर त्याचं तुम्ही आचरण कराल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करा.
And you will make a real contribution to the new India.
आणि खऱ्या अर्थाने नवीन भारतासाठी तुमचं अतिशय चांगलं असं योगदान असेल.
You'll be making a real contribution to the India that Babasaheb dreamed of.
आणि मग बाबासाहेबांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्या भारतासाठी तुमचं अतिशय चांगलं असं योगदान असेल.
You'll become a citizen of the new India.
आणि या नवीन भारताचे तुम्ही नागरिक व्हा.
And you'll be really following in Babasaheb's footsteps.
आणि मग खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या पावलावर तुम्ही चालत आहात असं होईल.
जय भीम.